ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर। आपण जो हरिपाठाचा विषयवार असा अभ्यास करतो आहोत, ज्याला आपण क्रॉस सेक्शन असं म्हणालो, त्याच्यामध्ये साधूचे संगती तरुणोपाय हा विषय आपण पाहिला। आता ज्ञानेश्वर महाराज शास्त्रांचा दाखला देऊन नामस्मरण कसं वरिष्ठ आहे हे सांगतात। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा। चहु वेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती। वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप। ती वचन आपण पाहणार आहोत। शास्त्र देखील नामस्मरणाला श्रेष्ठ समजतात असं जे ईश्वर महाराज म्हणत आहेत। वेद चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण हरीला गातात। हा एकदा तुम्हाला कन्फर्म झालं आणि शेजारी या आवाजाचा त्रास होत नाही हे समजलं की मग आत येऊन बसा तुम्ही जी बाहेर मंडळी आहेत। शास्त्र ही प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्वाची गोष्ट राहते। परमार्थशास्त्रामध्ये देखील परमार्थामध्ये देखील शास्त्र हा शब्द जसा महत्वाचा आहे तसा आपल्या सगळ्या जीवनामध्ये शास्त्र हा शब्द खूप महत्वाचा आहे। शास्त्र हा अशा करता महत्वाचा आहे की शास्त्र हा ज्ञानाचा अधिकृत मार्ग आहे। शास्त्र हा अंदाज नाहीये। शास्त्र ही सिद्ध झालेली गोष्ट आहे म्हणून शास्त्राला महत्व। तसंच शास्त्र हा पद्धतशीर मार्ग आहे म्हणून शास्त्राला महत्व। ही शास्त्र जर झालं तर शास्त्राचं ज्ञान आणि शास्त्र वापरण्याचं ज्ञान असं मिळून ते शास्त्र पूर्ण होतं। शास्त्र वापरण्याची कला आणि शास्त्राचं ज्ञान मिळून एखादी गोष्ट पूर्ण होते। उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा आवाज खूप चांगला आहे, त्याचा गळा खूप गोड आहे मधुर आहे, पण गळ्यातून सूर काढण्याचं जर शास्त्र त्याला ज्ञान जर त्याला अवगत नसेल तर त्या गोड गळ्याचा काहीही उपयोग होत नाही। एखाद्या व्यक्तीला ताल खूप चांगला धरता येत असेल पण वाजवण्याचं जर शास्त्र त्याला माहीत नसेल तर त्याच्या अंगभूत गुणाचा कलेचा काहीही उपयोग होत नाही। ते लक्ष द्या ते काय सांगतात। ते अंगभूत गुण जे आहेत त्या गुणांचा उपयोग होणं याच्याकरता शास्त्राचं ज्ञान ही खरंच आवश्यक गोष्ट आहे। त्याच्या खेरीज जीवन एक प्रकारे व्यर्थ असंच जातं। सगळी सामग्री उपलब्ध आहे पण स्वयंपाक कसा करायचा याचं जर असेल तर त्याचा उपयोग होत नाही। असं जसं भौतिक सर्व बाबतीत आहे आणि जीवनाची प्रगती एकूण सर्व अंगानी केवळ शास्त्रामुळे झालेली जशी दिसते तशी परमार्थाची देखील प्रगती शास्त्रामुळे झालेली आहे। शास्त्र याचा अर्थही असा आहे की अनेकांनी एखाद्या गोष्टीबद्दल प्रयोग केले आणि त्याच्यातली चांगल्यात चांगली गोष्ट शोधून काढली आणि जी चांगल्यात चांगली गोष्ट शोधून काढली त्याचा समाज जीवनाला उपयोग झाला तेव्हा शास्त्र सिद्ध होतं। आणि निरुपयोगी कोणतीही गोष्ट नाही, कोणतीही कला नाही। म्हणून अनेक शास्त्र विकसित झाली, ती सर्व शास्त्र आपल्या जीवनाच्या समृद्धी करताच विकसित झाली। माणसाच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा शोध जर कोणता तर असं म्हणतात की शून्याचा किंवा चाकाचा जो शोध लागला तर ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। आपण सगळे हे अगदी लहानपणी शिकलो आणि त्याच्यावरून माणसांनी कितीतरी मोठ्या गोष्टी अशा निर्माण केल्या। मग वाहनं त्यामुळेच निघाली, मग बैलगाडी असो किंवा आत्ताची वाहनं असोत, त्याचा घड्याळात वापर केला गेला, त्याचा जीवनाच्या जवळपास सर्व क्षेत्रात वापर केला गेला। त्यामुळे मूळ गोष्टी आणि त्याच्यामध्ये सुधारणा अशा प्रकारे शास्त्राची प्रगती होत असते आणि हे सर्व आपलं जीवन सुसह्य होण्यासाठी आणि अधिक विकसित होण्यासाठी असं आहे। परमार्थ शास्त्राकडे देखील तुम्ही याच पद्धतीने पहा असं मी तुम्हाला म्हणेन। बाकीच्या जीवनाला अपरिमित महत्व आणि परमार्थामध्ये आलेला शास्त्र हा शब्द आहे हा बुरसटलेला असं मानू नका, कारण कधी शास्त्र ही गोष्ट जीवनाला उपकारक सहाय्यक म्हणूनच आलेली असते। त्याच्याखेरीज शास्त्राचं जीवनामध्ये काहीच प्रयोजन नाही। जर जीवनाला त्याचा उपयोग नसेल तर कोणतंच प्रयोजन शास्त्राचं नाही। म्हणून आणि त्या त्या क्षेत्रामध्ये ते शास्त्रच वापरलं पाहिजे, त्याच्यापेक्षा वेगळ्या शास्त्राचा उपयोग होत नाही। शरीर विज्ञान शास्त्राचा त्या ठिकाणी उपयोग आहे, मर्यादित क्षेत्रामध्ये त्या त्या शास्त्रांचा उपयोग आहे, पण सर्व जीवनाकरता प्रत्येक शास्त्र आवश्यक आहे। तशाच पद्धतीने जे परमार्थ शास्त्र आहे ते परमार्थ शास्त्र मनाची शांती समाधान त्यांना विचारलं का आवाज किती येतोय? चांगला येतोय, मग बंद करा, कोणत्या एक एक खिडकी बंद करून बघा। या प्रवचनात आपल्याला प्रयोग करायचा आहे, तुम्ही मोबाईल राहा, ऐकण्याकडे लक्ष देऊ नका आणि काय काय आहे त्यांच्या घरी देखील जाऊन विचारा की तुम्हाला किती आवाजाचा त्रास होतो, हा आवाज ठीक आहे की नाही, असं सगळं करा। कोणत्या ते म्हणतात खिडक्या बंद करा त्या ही का नॉर्मल तेव्हा त्यांनी तिथं कमी करायचं असं करायचं अगदी नाही आणि मध्ये आला तरी चालेल आणि यांना देखील आवाज कमी करायचा असेल तर तू सांगून ठेव, थोडं कुठेतरी लक्ष ठेवा, एकाने दाराकडे लक्ष ठेवा। तुम्हाला असं वाटेल की हे सगळं काय चाललेलं आहे। मागच्या रविवारी नागपूरला शेजारच्या मंडळींचा फोन आला की तुमच्या केंद्रामध्ये फार मोठ्यांदा आवाज चाललेला आहे आणि आम्हाला त्याचा त्रास होतोय, इथल्या खिडक्या उघड्या होत्या, आता आपण का पाहतोय तर हे दोन मधले स्पीकर बंद केलेले आहेत, त्यामुळे या चार स्पीकरवर सगळ्या हॉलमध्ये ऐकू येते का हे आपण पाहतो आहोत, त्यामुळे मग बाहेर जास्त आवाज नको जायला, उन्हाळ्यात देखील आपण खिडक्या बंद करून या सगळ्या व्यापामुळे, तर एक अशी आवाजाची लेव्हल आपल्याला गाठायची आहे की ज्या जेणेकरून आपल्याला व्हेंटिलेशनही पाहिजे ना, खिडक्या उघड्या ठेवून आवाज आपल्या इथं केवळ असं करता येतं, एवढ्याले क्लास चाललेले आहेत, सगळं चाललेलं आहे, बाहेर आवाज फार जात नाही, मग आपल्या इथंच हा प्रॉब्लेम का म्हणून आपण पाहतो आहोत. अनेक शास्त्र जी आहेत तर त्या शास्त्रामध्ये जरी परमार्थशास्त्र असलं तरी परमार्थशास्त्राचा उद्देश हा जीवनाची आंतरिक समृद्धी हा आहे. शांती, समाधान, आनंद, प्रेम, तृप्ती याची आवश्यकता, बाकीची सगळी शास्त्र बाह्य जीवन समृद्ध करतात. तुम्हाला शरीराला सुखसोयी देणं हे इतर शास्त्रांचं जर उद्दिष्ट असेल तर परमार्थ शास्त्राचं उद्दिष्ट ज्याला बाहेरून समृद्धी मिळालेली आहे त्याला आतून देखील जीवन त्याचं चांगलं जावं हे आहे. त्यामुळं शास्त्र हा शब्द परमार्थाच्या बाबत उच्चारला गेला की मग तिथं काहीतरी प्रतिगामी चाललेलं आहे, त्या ठिकाणी काहीतरी कालबाह्य चाललेलं आहे, अशा पद्धतीने पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी. कधी कधी याच्यात कोणाचा दोष असेल माहीत नाही, आपण नीट विचार केला नसेल किंवा पाश्चात्य विचारांचा खूप पगडा आपण लादून घेतला असेल, पण त्यामुळं आपल्या ठिकाणी निर्माण झाली. ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीमुळे शास्त्र म्हणजे वाईट आणि मुक्त जीवन म्हणजे जे शास्त्रांनी बांधलेलं नाहीये असं जीवन म्हणजे चांगलं जीवन, अशा प्रकारचा एक विचार प्रवाह जोरात पुढे आला. जे जे शास्त्र म्हणतं तर ते सगळं जाळून टाका, म्हणजे गीता जाळा, ज्ञानेश्वरी जाळा, दासबोध जाळा, जाळा बरं का, श्रुती जाळा, स्मृती जाळा, अशा प्रकारचा एक विशिष्ट विचार वेगाने फोफावला गेला. कोणतीच व्यवस्था नसणं ही तितकी चांगली गोष्ट नाहीये. व्यवस्थेमधले दोष काढून टाकता येतात आणि त्यातही परमार्थशास्त्र जे आहे ते परमार्थशास्त्राबद्दल काही सांगत नाही. सरसगट म्हणजे समाजामध्ये झालेल्या भेदांमुळे आपल्या धर्मातलं किंवा आपल्या पुरातन शास्त्रांमधलं सगळंच चुकीचं असा जो समज निर्माण झाला तोही तितकासा खरा नाही आणि बरोबर देखील नाही. म्हणून जसं इतर कुठल्याही शास्त्रामध्ये शास्त्र हा एक अधिकृत मार्ग राहतो सुधारणेचा, तसं परमार्थामध्ये देखील आंतरिक सुधारणेचा अधिकृत मार्ग शास्त्र हाच आहे. मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, यांना काय वाटतं, अनेक कोणाला वाटतं याच्यावर ते अवलंबून नाहीये. आज माझी बुद्धी एक सांगेल, यांची बुद्धी एक सांगेल, त्यांची बुद्धी एक सांगेल, इतक्या बुद्धीने तुम्ही चालू शकत नाही. स्वामीजी सांगायचे की बर्ट्रँड रसेल हे भोगवादाचा फार मोठा पुरस्कार करणारे असे एक तत्वज्ञ पाश्चात्य देशांमध्ये होऊन गेले आणि त्यांनी आपलं जे जीवन आहे ते जीवन स्वैर आणि इंद्रियांच्या अर्थानेच केवळ वापरावं अशा प्रकारचं प्रतिपादन केलं. आणि असं प्रतिपादन करत जवळपास सगळी हयात त्यांची गेली आणि जीवनाच्या अगदी शेवटी शेवटी त्यांना असं वाटायला लागलं पण जे जीवनभर बोललो ते चुकलं. केवळ व्यक्तीची बुद्धी जर प्रमाण मानून चालायला लागलं तर त्याच्यात काय धोका आहे ते तुम्हाला सांगतो. स्वामीजी असं सांगत असत, मी ते प्रत्यक्षात वाचलेलं नाहीये, की बर्ट्रँड रसेल अगदी शेवटी शेवटी म्हणायला लागले की मी जे सांगितलं ते चुकलं की काय असं म्हणायला लागले. असं सांगून स्वामीजी म्हणायचे की बर्ट्रँड रसेलला आधार धरून ज्यांनी लाखो लोकांनी युरोपातल्या आपली जीवन घडवायचा प्रयत्न केला त्यांचं काय. बर्ट्रँड रसेलला वयाच्या 80व्या वर्षी जर वाटलं आपलं चुकलं तर येशूची शिकवण, शांती, क्षमा, आपल्यापणबद्दल पश्चाताप पावणं ही जी धर्म शिकवण ख्रिश्चन धर्मामध्ये दिलेली होती आणि रसेल असं म्हणत होते की कसली पाप इंद्रियांकरता जगा, ज्यांनी लाखो लोकांनी बर्ट्रँड रसेलच्या प्रभावामुळे आपलं जीवन जगलं आणि कसं तरी ते जीवन झालं त्याला जबाबदार कोण? शास्त्र म्हणून प्रमाण पाहिजेत. भगवद्गीता जे म्हणते की तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्या कार्य व्यवस्थितौ, हे शास्त्र प्रमाण ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्यांचं जीवन जरा तरी, कारण आपल्या थोड्या जीवनामध्ये बालपणी आपली बुद्धी जे काही सांगते, तरुणपणी थोडं वेगळं सांगते आणि थोडं मोठं झाल्यानंतर 40 नंतर किंचित वेगळं सांगायला सुरुवात करते. एकच व्यक्ती असली तरी त्याचा दृष्टिकोन बदलतो, त्याला मोठी मंडळी मॅच्युरिटी असं म्हणतात आणि लहान मंडळी असं म्हणतात की हे घाबरट आहेत मोठ्या माणसांना. हा जो एकूण गोंधळ असतो त्या गोंधळामध्ये शास्त्राला धरून चालणं, शास्त्राला प्रमाण मानून चालणं ही गरजेची गोष्ट आहे. आणि जर सर्वच मंडळी शास्त्राला प्रमाण धरून चालली तर समाजामध्ये कितीतरी प्रमाणामध्ये सामंजस्य निर्माण होईल, नैतिक दृष्ट्या देखील होईल, तसंच एकूण समाज जीवनामध्ये देखील होईल. म्हणून शोधण्याचा देखील मार्ग जो आहे तो मार्ग विषयांमध्ये आहे निश्चितपणे, का विषयांच्या खेरीज अन्य कोणत्या तरी पारमार्थिक गोष्टींमध्ये आहे हे देखील समजणं खरंच गरजेचं आहे. आणि जे शास्त्र ज्याच्या करता नाही त्याच्यामध्ये मनाच्या शांती समाधानाचा प्रश्न कसा येईल, उद्भवेल? असं असल्यामुळं बाह्य जीवनाकरता भौतिक शास्त्र आणि आंतरिक जीवनाच्या समृद्धीकरता पारमार्थिक शास्त्र हा उघड नियम असला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात की असोजनी संसार जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्रांचा दाखला देण्याचं कारण हे आहे. शास्त्र देखील असं सांगतायत या साधनेबद्दल, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. याचा अर्थ असा आहे की शास्त्र संमत साधन आहे. जर शास्त्र संमत असेल तर आचरायला बिंधोक बिंधास्त अशी ती साधनं राहू शकते. सगळे प्रयोग शास्त्रामध्ये करून अनुभूतीची अशी जी शब्दरचना केली गेली त्याला शास्त्र असं म्हटलं गेलं. म्हणजे महाराज जे बोलले ते ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर शास्त्र होतं. आचार्य जे बोलले तेव्हा ती व्याख्या नसती, आचार्यांच्या नंतर तेच शब्द शास्त्रांमध्ये जमा झाले. म्हणजे प्राप्त पुरुषांची जी वचन आहेत ती प्राप्त पुरुषांची वचन ज्या वेळेला उच्चारली जातात त्यावेळेला त्याचं जे महत्व असतं ते महत्व त्यांच्या पुढच्या पिढ्या जशा जशा जातील तसं तसं वाढत जातं. जसं आता स्वरूपानंदांची जी पत्र आहेत त्या पत्रांवरून आपण साधना करायला लागलो, तेव्हा कोणातरी एखाद्या साधकाला उद्देशून त्यांनी लिहिलेलं ते पत्र होतं, याच्यापेक्षा जास्त महत्व त्याला नव्हतं. पण नंतर जेव्हा लक्षात येतं की या पत्रांचं काय मध्ये, तेव्हा या पत्रातून आनुषंगिक साधना तयार होते. शास्त्र देखील जी झालेली असतात ती अशी कुठून आकाशातून पडलेली नसतात, प्रयोगातून निर्माण झालेली गोष्ट असते. आणि प्रयोगातून आणि अनुभूतीतून जे कथन आलेलं असतं ते कथन नेहमीच परिपूर्ण असतं. म्हणून शास्त्रांचे जे शब्द असतात ते शब्द कायम मार्गदर्शक ठरतात. आजचे अनुभवाचे शब्द हे गुरुवारपेक्षा टोन जास्त आहे असं म्हणतात. तुम्ही असं पहा की मिनिमम लेव्हलला आपण काय काम करू, कारण गुरुवारी सगळ्या खिडक्या उघडलेल्या होत्या, तुम्ही इथं होतात आणि आज बंद करायला लागतात हे नाही बरोबर. बघू आपण. अनुभवाचे जे शब्द असतात ते शब्द उद्याची शास्त्र बनतात. आणि आवाज कमी केला आणि तुम्हाला जर वाटलं कमी आहे तर तुम्ही सांगा, त्याच्यावरून आपल्याला काहीतरी मार्ग काढायचा आहे म्हणून हे चाललेलं आहे. तशा प्रकारे वेदशास्त्र ही जी गोष्ट आहे ती वेदशास्त्र अनेक पुरुषांच्या, आता जर हे केलं असेल तर खिडक्या उघडा, आवाज येतोय बरोबर, हे तेच म्हणत होते. हा हा, थोडा जास्त लगेच जातोय बस. हा बरोबर आहे, हो हो, हा हा ठीक आहे. आणि आता हा हॉल मधल्या लोकांना ठीक वाटतो का बघा, अनुभवाचे जे आजचे शब्द आहेत ते शब्द उद्याची शास्त्र बनतात या न्यायानी वेदकालीन ऋषींनी आंतरिक जीवनाबद्दल जो प्रयोग केला तर तो प्रयोग पुढच्या पिढ्यांना शास्त्र म्हणून मिळाला. म्हणून वेदशास्त्र हा कोणा एका नव्हे तर अनेक प्राप्त पुरुषांच्या अनुभवाच्या शब्दांचा साठा आहे. अनेकांच्या अनुभवामुळे वेदशास्त्र बनली असं असल्यामुळे कोणा एका व्यक्तीच्या नावावर वेदशास्त्र जमा नाही, त्यामुळे वेद हे अपौरुषेय देखील मानले गेले. म्हणजे अपौरुषेय याचा एक अर्थ असा आहे की त्याची निर्मिती पुरुषांनी मानवांनी केलीच नाही, ती देववाणी आहे, कुठून ती स्त्रियांनी केली. पारमार्थिक अर्थाने त्याच्याबद्दल असं म्हणता येईल की ज्यांनी आपलं जीवन धन्य करून घेतलं आणि इतकं धन्य करून घेतलं की जे आपल्या स्वतःच्या देहाला नावाला देखील विसरले, त्यांना गरज वाटली नाही, ऋषी तर्पणामध्ये त्यांनी आपली नावच घातली नाहीत, त्यामुळं या संहिता कोणी केल्या, ही मंडलं कोणी बनवली हे कोणाला माहितीच नाही. सर्वसाधारणपणाने अलीकडच्या काळात तरी संत वाङ्मयांमध्ये तरी हे कोणी लिहिलं हे समजावं म्हणून संतांनी आपली नावं तरी घातलेली आहेत, पण वेद वाङ्मयामध्ये ज्या ऋषींनी ते उच्चारलं त्यांनी आपली नावच घातली नाहीत. विनोबा असं म्हणतात की समष्टीशी हे ऋषी इतके एकरूप झाले की ऋषी तर्पणामध्ये आपली नावं देखील घालायचं विसरले, म्हणून ते खऱ्या अर्थाने व्यापक झाले. आणि ते ज्या पद्धतीने व्यापक झाले त्या पद्धतीने वेद हे अपौरुषेय ठरले. म्हणून कोणा एकाचा अधिकार या वेद वाङ्मयावर नाही, अनेकांचे अनुभव आणि हे अनेकांचे अनुभव एकसारखे असल्यामुळं जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी हा न्याय अगदी पक्का झाला. कारण या ऋषींचा काळ देखील एक शेकडो वर्ष ऋषी होत होते आणि त्यांची अनुभूती एकच येत गेली, त्यामुळं एवढंच नव्हे तर ऋषींपासून ते आत्ताच्या संतांपर्यंत एकाच शब्दात अनुभूती वर्णन केल्या गेल्या असल्यामुळं याचे जे अनुभव आहेत हे अनुभव अनेक वेळेला पक्के झाले. आत्ताचं विज्ञान देखील पूर्ती पूर्णता गाठू शकलेलं नाही. न्यूटनचे सिद्धांत आइन्स्टाईननी बाजूला सारले, ते नंतर आइन्स्टाईननी सिद्ध केलं की न्यूटनचं म्हणणं खरं नाहीये आणि आइन्स्टाईनचे सिद्धांत आता बाजूला पडण्याची वेळ आलेली आहे, त्याच्यातले काही सिद्धांत बाजूला झालेले आहेत. शास्त्रांमध्ये सुधारणा होणं हे शक्य आहे आणि शास्त्रांमध्ये सुधारणा व्हाव्यात म्हणून न्यूटन कमी होता हे आइन्स्टाईननी सिद्ध केलं आणि आइन्स्टाईन कमी होता हे आणि कोणीतरी सिद्ध करते असं नाही, तर शास्त्रांमध्ये अशी प्रगती होतच राहणार. तसं वेदशास्त्रांमध्ये देखील अनेक प्रकारे प्रगती झाली आणि या प्रगतीचा तात्पर्य म्हणजे नाम आहे. ध्यानासारखी साधना देखील त्या प्रगतीचं तात्पर्यच आहे, म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, वेदांत बोलिला अर्थ इतुकाची घेतला, विठोबाचे नाम घ्यावे, निज निष्ठा नाम गावे। पूर्वी एक वेळ अशी असेल की ते प्राप्त पुरुषांचे जे उद्गार आहेत ते उद्गार खूप समजून घेणं आणि त्याप्रमाणे चालणं याची आवश्यकता असेल, तर पुढच्या काळामध्ये भगवद्गीता निर्माण झाली, सगळे वेद हे इव्होल्युशनच आहे, ही उत्क्रांतीच आहे। तसंच अजूनही पुढच्या काळामध्ये साधना देखील कमी कमी होत गेल्या, जर वेद काळामध्ये पाहिलं तर फार मोठा काळ साधना कोणी केल्या असं दिसतं, म्हणजे तिथली वर्ष त्यांची गणना आपल्याला नीट काय कशा रीतीने ते म्हणायचे सांगता येत नाही, ते कळत नाही, पण यांनी हजार वर्ष साधना केली आपण असं म्हणू की फार दीर्घ काळ साधना केली, कदाचित त्यांचं जे जीवन होतं ते जीवन जास्त काळ त्यांना मिळत असेल आत्ताच्या तुलनेने। महाभारत काळामध्ये तर युद्धाला उभा राहिलेला अर्जुन हा किती वर्षांचा होता, 80 वर्षांचा होता, आणि भीष्म 150 वर्षांचे होते, आणि ते अर्जुनाला म्हणत होते की तुवा काय कर्म करावे लघु लेकराने, म्हणजे आता जर ओठ पिळलं तर दूध बाहेर पडेल इतका तू कोवळा आहेस 80 वर्षांचा, कारण मी 150 वर्षांचा आहे। आयुर्मर्यादा याचा देखील कदाचित संबंध असेल, पण याच्यामध्ये पडायला नको आपण, पण याच्यात उत्क्रांती होत गेली आणि हे शास्त्र अतिशय कॉम्पॅक्ट होत गेलं पुढं, म्हणून छोट्या छोट्या नामासारख्या ध्यानासारख्या अशा साधना, आणि तेही स्वामीजी म्हणत असत की रोज 1.5 तास असं कित्येक वर्ष बसा, नाहीतर मग एक वेळ अशी होती की सगळं सोडून कुठेतरी जा आणि ही साधना करा आणि परत या पूर्ण झाल्यानंतर। अशा प्रकारे वेद वाङ्मय जरी झालं, वेद शास्त्र जरी झाली, तरी ही शास्त्र पुढे विकसित होत गेली। याच्यामध्ये व्यक्ती निरपेक्षता आणि सर्वांना परमात्म्याचाच अनुभव अशा प्रकारे पक्का विचार या शास्त्रामध्ये निश्चितच निर्माण झालेला आहे। वेद शास्त्र असं आपण जेव्हा म्हणू तेव्हा वेद याचा अर्थ जाणणे, ईश्वराला जाणणे किंवा परमात्म्याला जाणणे, परमात्म्यासंबंधीचं किंवा ईश्वरासंबंधीचं ज्ञान, परमात्मा अव्यक्त अचिंत्य अक्षर अविनाशी अशा प्रकारचा व्यापक सच्चिदानंद असा आहे, आणि परमात्म्याच्या ज्ञानाबद्दल वेदांचा शब्द हा अंतिम शब्द आज देखील धरला जातो। आपली जी शास्त्र आहेत तर त्या शास्त्रांचा आवाका नक्की शास्त्र आणि आपले धर्मग्रंथ हे नक्की कोणते आहेत आणि कसे आहेत हेही पाहणं तसं रोचक ठरेल याच्या निमित्ताने। आपल्याकडे जे चार वेद म्हणून सांगितलेले आहेत ते ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद हे चार वेद सांगितलेले आहेत। त्याच्यातले ऋग्वेद आणि यजुर्वेद हे उपासना विषयक ज्ञान सांगणारे असे वेद आहेत, आणि या ऋग्वेद आणि यजुर्वेद याच्यामध्ये ज्या अनेक प्रकारच्या वैदिक काळातली जी दैवत आहेत त्यांच्या उपासना, तसंच इंद्र आदी देव त्यांच्या संबंधीच्या उपासना अशा देखील त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, आणि त्याच्या या उपासनांच्या शेवटी शेवटी याचं तात्पर्य आलेलं आहे, हा हे तात्पर्य वेदांत म्हणून प्रसिद्ध आहे। म्हणून ज्याला वेदांत किंवा श्रुती असं म्हणतो ते मुख्यतः ऋग्वेद आणि यजुर्वेद यांचा अंतिम चरण आहे, याच्या शेवटी तात्पर्य म्हणून जे निघालेलं आहे तर ती उपनिषद आहेत, आणि ही उपनिषद केवळ परमात्म्याबद्दल बोलतात, परमात्म्याला जाणण्याबद्दल बोलतात, परमात्मा कसा आहे यासंबंधी बोलतात, शिष्यांनी कसं शरण जावं यासंबंधी बोलतात, गुरुनी कसं असावं कोणत्या भूमिकेवर असावं यासंबंधी बोलतात, ते ब्रह्माविषयी बोलतात, ब्रह्मैवेदम अमृतम पुरस्सात ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण अधश्य ऊर्ध्वम प्रसृतम, सर्व ठिकाणी तोच भरून राहिलेला आहे असा अंतिम निष्कर्ष या दोन वेदांमध्ये उपनिषद या नावानी आलेला आहे, श्रुती या नावानी आलेला आहे. ऋग्वेद यजुर्वेद तसाच एक अथर्ववेद आणि सामवेद, त्याच्यातला जो सामवेद आहे तो सामवेद हा कलांच्या अंगाने जास्त सांगतो. वेदकालीन सात सूर नव्हते तर असुर होते म्हणून देखील त्याला साम नाव पडलं असावं असं म्हणतात. म्हणजे सारे गम बस प नाही. चार सुरांमध्ये सगळे वेद गायले गेले. चार सुरांचं शास्त्र, संगीत शास्त्र वेदांनी तयार केलं म्हणून देखील कोणाच्या मते त्याला साम म्हणतात. सामंजस्यानी राहण्याची, जे साम दाम दंड भेद याच्यात जो साम आहे, सर्व सृष्टीशी अत्यंत सामंजस्यानी वागण्याची कला, प्रसन्न करण्याची कला, शास्त्रांकडे जसे आहात तसं कलेकडे देखील नेण्याची गोष्ट ही सामवेदामधली आहे. सामवेदामध्ये स्तुती आहे अनेक प्रकाराने, अनेक देवतांची, आणि ती गाण्यासारखी आहे. गेय अशी स्तुती निर्माण झाली तो वेद म्हणजे हा सामवेद आहे. ज्याचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे तो वेद ऋग्वेद आणि यजुर्वेद आहे, पण त्या तत्वज्ञानाचा जो अंत वेदांत आहे तो जास्त महत्वाचा आहे. तसा हा सामवेद आहे, तसा अथर्ववेद जो आहे त्याच्यामध्ये मानवी जीवनामध्ये जी शक्ती मनुष्य मिळवेल त्या शक्तीचा चांगल्या कारणासाठी उपयोग करण्यासाठी काही विद्या सांगितलेल्या आहेत. त्याला नंतर जारण मारण असं एक विकृत स्वरूप प्राप्त झालं, पण या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वर्णन केलेल्या आहेत. शापवर सामर्थ्य जे आहे त्याच्या उपासना, म्हणजे ज्या विघातक गोष्टींकरता, पण विघातक म्हणून सांगितलेल्या ज्या उपासना आहेत त्या असुरांकरता वापराव्यात असं सांगितलेलं आहे. कोणातरी मांत्रिकाकरता मांत्रिकाकडे जाऊन आपल्या चांगल्या चाललेल्या भावाचं काम बिघडवणं हे त्याचं स्वरूप नाहीये. त्याला नंतर विकृत स्वरूप आलं, पण असुरांचा नाश करणं किंवा दुष्ट शक्तींचा नाश करणं याच्यासाठी म्हणून काही करता येईल का याचा विचार केला, आणि सुष्ट शक्ती संवर्धन आपल्या ठिकाणी आणि इतरांच्या ठिकाणी व्हावं असाही विचार केला गेला. त्याकरता काही गोष्टी तंत्र म्हणून साधना सांगितल्या गेल्या, त्या या वेदामध्ये अनुसूत आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे चहू वेदी जाणते हे चार वेद, षट शास्त्री कारण असं म्हणतात. ती सहा शास्त्र षट दर्शन या नावाने जी प्रसिद्ध आहेत, तर ती म्हणजे न्याय, वैशेषिक, पूर्व मीमांसा, वेदांत किंवा उपनिषद, उत्तर मीमांसा असंही त्याला म्हणतात, योगसूत्र आणि सांख्य, अशा प्रकारची सहा शास्त्र देखील आहेत. ही शास्त्र विशेष करून अव्यक्तापासून व्यक्त विश्व कसं निर्माण झालं हे सांगण्यामध्ये खर्ची पडलेली आहेत. प्रत्येकाची उपपत्ती निराळी आहे. कोणी प्रकृती पुरुष अशा पद्धतीने सांगतं, तर कोणी परमात्मा परमात्म्यापासून प्रकृती पुरुष, प्रकृतीपासून सर्व विश्व, पुरुषापासून जीव अंश अशा प्रकारे सांगतं, आणि हे वेदांताचं मत आहे. तसंच वैशेषिक आणि न्यायसूत्र, विशेष करून अणूंपासून सर्व विश्व झालेलं आहे आणि इथं परमेश्वर नावाचं कोणीही पदार्थ नाही अशा प्रकारे वर्णन करतात. या सहाशांमध्ये गंमत अशी आहे की तीन शास्त्र परमेश्वराला मानतच नाहीत. म्हणजे आपल्या इथं शास्त्राची देखील कशी उत्क्रांती होत गेली हे समजून घेण्यासारखं आहे. आणि आत्ता आपण जे अनुसरतो आहोत तर ते नक्की काय आहे, तर या सहा शास्त्रांपैकी वेदांत, म्हणजे ज्याला उपनिषद असं म्हणतात, ऋग्वेद आणि यजुर्वेद याचा जो अंत आहे तो वेदांत, आणि त्या वेदांतावर देखील उपनिषदांवर देखील जी 10 उपनिषद आचार्यांनी विशेष करून प्रधान मानली आणि उपनिषद भाष्य लिहिलं ते पुढे आलेलं आहे. बाकीची उपनिषद देखील चांगली असली तरी थोडीशी मागे पडली. तसंच व्यासांनी ब्रह्मसूत्र जी रचली ती ब्रह्मसूत्र देखील वेदांत उपनिषद याच श्रेणीमध्ये शास्त्र ग्रंथ म्हणून येतो. आणि ही ब्रह्मसूत्र पुढे आचार्यांनी याच्यावर ब्रह्मसूत्र भाष्य केलं आणि ती आता आपण जे ग्राह्य शास्त्र मानतो त्याच्यामध्ये एक आहे. याच्या बरोबरीनी हे तात्विक गोष्टींच्या बरोबरीनी हे प्राप्त करण्यासाठी म्हणून साधना पाहिजे, तर ती साधना पतंजलीकृत योगशास्त्र किंवा भगवंतांनी देखील जे ध्यानाविषयी शास्त्र सांगितलेलं आहे त्याच्यातून निर्माण झालेल्या उपासना, विशेष करून योगसूत्र किंवा आत्मसंयमन योग या पद्धती ध्यानाविषयीचं शास्त्र पुढे आलेलं आहे. आपले जे धर्मग्रंथ आहेत ते धर्मग्रंथ मुळात उपनिषद हे धर्मग्रंथ झाले, ज्याला श्रुती असं म्हणतात. हे जे धर्मग्रंथ आहेत श्रुती मान्य ते परमात्म्यासंबंधी ज्ञान देतात. आणि दुसरी म्हणजे स्मृती, हे वर्तनविषयक आणि समाज कसा असावा याच्या विषयक असलेल्या आज्ञा आहेत. या ज्या स्मृती आहेत या स्मृती ग्रंथ देखील मनुनी, याज्ञवल्क्य आणि हारित यांनी, अजूनही काही स्मृती आहेत पण या ज्या तीन लेखकांनी लिहिलेल्या स्मृती आहेत मनू, याज्ञवल्क्य आणि हारित या स्मृती ग्रंथ म्हणून उपलब्ध आहेत. आणि स्मृती चातुर्वर्ण्य सांगते म्हणून सरसगट सगळ्यांना जाळा अशा प्रकारचा एक विचार न करता केला गेलेला असा प्रचार आपल्या देशात निर्माण झाला. तेव्हाच्या समाज व्यवस्थेकरता कोणत्याही समाजाला एक व्यवस्था लागते म्हणून तेव्हा निर्माण झालेली ती गोष्ट होती. बहुंशी आता ती उपलब्ध अस्तित्वात नाही. आपली जी आपल्या धर्मामध्ये इतर सूत्र म्हणून सांगितलेली आहेत ते पाणिनीनी व्याकरण शास्त्र निर्माण केलं हाही सूत्र ग्रंथ आहे. आणि एक एक भाषा आणि एका भाषेत ज्ञान, ती भाषा सर्व ठिकाणी उत्तम रीतीने चालावी, त्याचे पाठभेद असू नयेत म्हणून हे निर्माण झालेलं शास्त्र आहे. तसंच या सूत्र वाङ्मयामध्ये मुख्यतः धर्मग्रंथ मानला जाईल इतक्या श्रेष्ठतेचं सूत्र वाङ्मय नारदीय भक्तीसूत्र जे आहे तर ते पाणिनींच्या व्याकरणाबरोबरीने मान्य झालेलं असं सूत्र वाङ्मय आहे. नारद हे एक भक्तीचे प्रणेते मानले गेले आणि नारदांनी सांगितलेली भक्तीसूत्र हा एक प्रमाण ग्रंथ म्हणून मानला गेला. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे 18 पुराणं निर्माण झाली. ही पुराणं जवळपास सगळी, जवळपास नव्हे सगळी पुराणं व्यासांनी रचलेली आहेत. आणि व्यासांपर्यंत बहुंशी हा जो पुरातन असा वेद आणि शास्त्र असा प्रवास होता तो व्यासांनी जवळपास पुरा केला म्हणून व्यासांना महामती म्हटलं गेलं. कारण व्यासांपर्यंत प्राचीन काळपासून चालत आलेली निर्गुण अशी मूर्तीपूजा विरहित निर्मळ पारमार्थिक आणि वैदिक धर्मातून सांगितलेली जी साधना होती तर ती साधना तशीच राहून पण त्याच्यामध्ये धर्मातून उपास्य देवता मानण्याची प्रवृत्ती त्यावेळेला निर्माण झाली. आणि अशी प्रवृत्ती निर्माण झाल्यावर व्यासांनी निरनिराळ्या अवतारांचं वर्णन केलं, भागवत सांगितलं आणि पुराणं सांगितली. त्यामुळे ही जी पुराणं आहेत तिथपासून निश्चितपणे सगुण पूजा सुरू झाली असं मानायला वाव आहे. या पुराणांबरोबरच निरनिराळ्या गीता हे आपल्याकडे एक प्रमाण ग्रंथ पण पुराण शास्त्रामध्ये धरलं गेलेलं असं आहे. अशा गीता जवळपास 18-20 आहेत. अवधूत गीता, अष्टावक्र गीता, गणेश गीता, पांडव गीता, रामगीता या नावांनी त्या प्रसिद्ध आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे इतिहास ग्रंथ म्हणून आहेत ते दोन आहेत, एक आहे आणि दुसरा महाभारत आहे. हे कोणतं शास्त्र नसून या कादंबरी वाजा इतिहास ग्रंथ आहेत. त्याच्यातला एक ग्रंथ वाल्मिकी ऋषींनी लिहिला, रामायण या नावाने तो प्रसिद्ध झाला. आणि या ग्रंथामध्ये जे सांगितलं त्याला अनुसरून नंतर भगवान रामचंद्रांनी आपलं सगळं जीवन बेतलं, आपलं सगळं जीवन त्या इतिहास ग्रंथाला सरून वाल्मिकींनी लिहिलं त्याला अनुसरून रामचंद्रांनी आपलं सगळं जीवन ते जगले, अशा प्रकारची श्रद्धा भारतीयांच्या मनामध्ये आहे. पण याच्यातून निर्माण झालेले जे रामचंद्र नामक देव, तर ते देव आणि परमात्मा याच्यामध्ये भारतीय फरक करत नाहीत. परमात्मा निर्गुण निराकार आणि तोच परमात्मा रामचंद्रांच्या योगाने सगुण साकार अवतार लीला धारण करणारा असा झाला. दुसरा इतिहास ग्रंथ आहे तो म्हणजे महाभारत. हा व्यासांनी लिहिला आणि कथानक घडल्यावर लिहिला. रामायण आधी लिहिलं गेलं आणि महाभारत सगळं घडल्यावर लिहिलं गेलं. या महाभारतामध्ये तेव्हाच्या पृथ्वीवरील, ज्ञात पृथ्वीवरील असं म्हणू, जो इतिहास घडला तो इतिहास लिहिला गेला. आणि मुख्यतः दोन वंशांच्या संदर्भामध्ये पुढे पुढे हा ग्रंथ गेला. अनेक वंश त्याच्यामध्ये राजवंश सांगितले गेले, पण कुरुकुल जे होतं ते कुरुकुल आणि त्याच्यामध्येच वर्णन केले गेलेले दुसरे इतिहास पुरुष आपल्या करता परब्रह्म परमात्मा अशा श्रीकृष्णांबद्दलची माहिती, त्यांच्या सगळ्या जीवन कर्माची माहिती या ग्रंथामध्ये आलेली आहे. त्याच्या बरोबरीने पुराणांमध्ये जे भागवत गणलं जातं त्याच्यात सर्वच अवतारांची माहिती व्यासांनी लिहिली. पण मुख्यतः श्रीकृष्णांच्या लीला भागवतामध्ये जास्त प्रमाणात त्यांनी विस्तृत अशा दिल्या. या महाभारतामध्ये भीष्म पर्वात जेव्हा युद्धाचा प्रसंग आला तेव्हा जो उपदेश श्रीकृष्णांनी अर्जुनाला केला रथावर युद्धसमयी, तो श्रीमद भगवद्गीता या नावाने प्रसिद्ध आहे. आणि पुराणांमध्ये ज्या अनेक गीता समाविष्ट आहेत त्याच्यापेक्षा या गीतेची श्रेणी वेगळी काढली गेली. आणि आता तर गीता हा एकच धर्मग्रंथ म्हणून पुढे आला. हा व्यासांनी लिहिला, भगवानने जो उपदेश केला त्या उपदेशाला अनुसरून सूत्रबद्ध केला. आणि आत्ता शास्त्र म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर ज्या वस्तू येतात त्या आचार्यांनी निर्देशित केलेल्या येतात. आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्य लिहिली आणि गीता भाष्य लिहिलं आणि हे सगळं पारमार्थिक धन आहे ते धन या तीन ग्रंथांद्वारे पुढे नेलं आणि जवळपास काही थोडे संप्रदाय भारतातले सोडले आणि ते खूप अल्प मतामध्ये आता सध्या असतील. बाकीच्या सगळ्यांनी हे व्यासांनी मांडलेलं जे मत आहे आणि आचार्यांनी त्याचा पुरस्कार केलेला आहे अशा ब्रह्मसूत्र उपनिषद आणि भगवद्गीता या गोष्टीच प्रमाण म्हणून आता आपल्यापर्यंत चालत आलेल्या आहेत. याच्यापेक्षा अधिक शास्त्रांची आपल्याला काही माहिती नाही. त्यातही ब्रह्मसूत्र आणि उपनिषद हे भगवद्गीतेपेक्षा काहीच वेगळं सांगत नसल्यामुळं भगवद्गीतेमध्ये या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणून इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अशी उपाधी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी लावली गेली. प्रत्यक्षत गीतेमध्ये ही उपाधी नाहीये अध्याय संपल्यानंतर, पण ज्यांच्या हे लक्षात नंतर आलं असेल की याच्यात ब्रह्मसूत्र आहेत, उपनिषद आहेत, भगवंतांचा प्रत्यक्ष संवाद आहे, त्यांनी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ही उपाधी हा श्लोकला असं जाणकारांचं म्हणणं आहे, मत आहे. अशा प्रकारचं आपलं सगळं शास्त्र म्हणून जे सांगितलं जातं तर ते हे शास्त्र ग्रंथ आहेत. हे वेदशास्त्र हे गंभीर शास्त्र आहे. कोणीही जरी त्याचा कुचेष्टेचा विषय केला तरी देखील त्याची कुचेष्टा होत नाही. ते जरी जाळलं तरी ते जळत नाही. त्याच्यात सांगितलेलं जे आहे ते तसंच राहणार आहे. ते मानव समाजाच्या हिताचं असंच आहे आणि असंच अंतापर्यंत राहणार आहे. जसं सॉक्रेटिसाला मारल्यामुळं पृथ्वी सूर्याभोवती फिरायला लागली नाही, सूर्य पृथ्वीभोवती फिरायला लागला नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हीच वस्तुस्थिती होती. फक्त सॉक्रेटिसाला मरण ओढून घ्यायला लागलं सत्यकथनाबद्दल. तसं सत्यकथन वेद करतच राहणार. त्यांची कुचेष्टा जरी केली गेली तरी वेदांना त्याचा फरक पडणार नाही. अशा प्रकारे हा ज्ञानाचा निर्वाळा आहे तो अनुभूतींनी दिलेला आहे आणि ज्ञानेश्वर महाराज स्वतः या वेदशास्त्र आणि श्रुतींबद्दल अत्यंतिक आदर राखून आहेत. शास्त्र म्हणेल जे त्यागावे ते राज्यही तृण मानावे असं ज्ञानेश्वरीत त्यांनी उल्लेख केलेला आहे. नाही गा श्रुती पुरवती माऊली जगा असं ते म्हणतात. म्हणून असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा चहू वेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती. हे जे महाभारत आहे त्या महाभारताच्या बरोबरीने श्रीकृष्णांचं चरित्र सांगणारं हरिवंश पुराण आहे. ह्या हरिवंश पुराण देखील इतिहास ग्रंथामध्ये समाविष्ट केलं जातं. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनीही तुकाराम महाराजांनी काढले तसाच उद्गार काढलेला आहे की पुष्कळ जरी सांगितलेलं असेल तरी सार काय असेल तर नामजप हा सार आहे. अशा प्रकारे म्हणजे रावणाचा खूप पराक्रम वर्णन करायचा आणि रामांनी रावणाला एका बाणात मारलं असं सांगायचं रामाच्या पराक्रमाचं वर्णन न करता. असं जसं करावं तसं वेद शास्त्र प्रमाण चहुवेदी जाण षटशास्त्री कारण अठराही पुराणे अशा प्रकारे याचा गौरवपूर्वक उल्लेख करायचा. तो गौरवपूर्वक असणं आवश्यकच आहे. त्याचं सारभूत असणारी सर्वात शेवटी निघालेली जी साधना नामाची आहे ती नामाची साधना जर केली तर एवढा अभ्यास करण्याची गरज नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. परमात्म्याचं ज्ञान होऊ शकतं. अशा प्रकारे या ज्ञान या नामस्मरणाला कशी शास्त्राची संमती आहे, शास्त्र संमत आहे आणि शास्त्राच्या संमतीने शास्त्रांनी याला वरचढ करवलेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये नामस्मरणाबद्दल जे लिहिलं ते आपण या एका प्रवचनामध्ये सांगून संपवलं, तुम्ही ऐकून घेतलं असं आपण म्हणू. ही जी माहिती आहे ही माहिती कधीतरी आपल्या सगळ्यांना मिळेल. स्ट्रेस तुम्हाला माहिती पाहिजे की नक्की आपला आवाका काय आहे आपल्या ग्रंथांचा देखील. म्हणून मी याही अंगाने तुम्हाला ते सांगितलं. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात्परु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा क्रुधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोपा माउली प्रभु। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय, जय।